हॅलो बालमित्रांनो, आज मी तुम्हाला प्राण्यांची शर्यत म्हणून गोष्ट सांगणार आहे. जोसेफ अंकल एकटेच घरी राहत होते. त्यांची दोन्ही मुले परदेशात शिकून नोकरी करत होती. रीटा आंटी मुलांबरोबर सोबत म्हणून राहत असत. इंडियात जोसेफ अंकल नोकरी करत असल्याने भल्या मोठ्या घरात ते एकटेच राहत होते. पण एकटे का म्हणून? त्यांच्यासोबत त्या घरात गोल्डी, मांजर, ब्रुनो डॉग व सनी ससा पण तर राहत होते. तिघेही अगदी पिल्ले असतानाच जोसेफ अंकलनी त्यांना आणले होते. मुलांना आणि आंटींना पण त्या तिघांचा खूप लळा होता. पण व्हायचे काय, जोसेफ अंकल त्या तिघांना सगळे खाऊ पिऊ घालून नोकरीवर जायचे व फक्त त्यांचा नोकर डॅनियल घरी असायचा. त्यालाही पिल्ले अजिबात आवडायची नाही, कारण लहान असताना ती खूप घाण करायची व डॅनीला आवरायला लागायचे. जशी जशी पिल्लं मोठी होत गेली तशी ती शहाण्यासारखी वागू लागली, घराबाहेरच खेळू लागली. त्यांची आपसात खूप मैत्री होती. खूप खेळ ते खेळायचे, पण जोसेफ अंकलवरून त्यांची भांडणे व्हायची. प्रत्येकाला वाटायचे जोसेफ अंकलनी फक्त आपलेच लाड केले पाहिजेत. रोज नोकरीवरून घरी आल्यावर कोणी पहिल्यांनी जोसेफ अंकलच्या मांडीवर बसायचे यासाठी त्यांची भांडणे लागत. एकदा मग जोसेफ अंकलनीच याच्यावर उपाय केला. त्यांनी तिघांनाही जवळ बोलवले व सांगितले की उद्या रविवार आहे, आपण गावाबाहेर जे प्लेन मैदान आहे तिथे दुपारी 4 वाजता जाऊया. मग मी तुमच्या तिघांमध्ये रेस लावणार आहे. जो फर्स्ट येईल तो माझ्या मांडीवर रोज पहिल्यांदी बसेल. सेकंड येईल तो सेकंड टाईम आणि थर्ड येईल तो थर्ड टाईम बसेल. मग तुमच्यात भांडणं होणार नाही. तिघेही धावायची प्रॅक्टिस करू लागले. सनी ससुल्या खूप जोरात धावायचा, त्यामुळे त्याने विचार केला की मीच पहिला येणार आहे, कशाला प्रॅक्टिस करायची, आपण मस्त झोप काढूया. ब्रुनो डॉग जरा अंगाने जाडा होता. त्याने पण विचार केला की आपण ही रेस जिंकूच शकत नाही, कारण आपल्यापेक्षा गोल्डी कॅट फास्ट धावते व गोल्डीपेक्षा सनी ससा. मग प्रॅक्टिस करण्यात काय अर्थ आहे? तोही स्वस्त झोपला. पण गोल्डी कॅटने मात्र ठरवले होते की काही झाले तरी ही रेस आपणच जिंकायची. तिने खूप प्रॅक्टिस केली. रविवारचा दिवस उजाडला. एरवी संडे म्हटले की तिघेही खूप खुश असत, कारण तो फीसचा डे असायचा. प्रत्येकाला जे आवडते ते डॅनियल बनवायचा व जोसेफ अंकल सगळ्यांना प्रेमाने ते खाऊ घालत. आज पण डॅनियलने गोल्डी कॅटसाठी फिश बनवले, ब्रुनोसाठी उकडलेली अंडी व मटण केले व सनी ससुल्यासाठी गाजर व ग्रीन मटार ठेवले. पण गोल्डीने विचार केला होता की खूप पोटभर खायचे नाही, त्यामुळे तिने थोडेसेच खाल्ले. जोसेफ अंकलला तिची युक्ती कळली. गोल्डी कॅट रीटा आंटीची खूप आवडती होती, म्हणून अंकलला पण ती खूप आवडायची. सनीने दाबून मटार व गाजराचा खुराक घेतला. ब्रुनो पण अंडी आणि मटणावर तुटून पडला. 4 वाजता जोसेफ अंकल तिघांनाही घेऊन एका प्लेन मैदानावर गेले. तिथे डॅनियल एका टोकाला व जोसेफ अंकल दुसऱ्या टोकाला असे उभे राहिले. मग ब्रुनो, गोल्डी आणि सनी एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पळायला रेडी झाले. जोसेफ अंकलनी स्टार्ट म्हणताच तिघेही पळू लागले. प्रथम सनी खूप पुढे धावत होता, त्याच्या मागे जरा अंतरावर गोल्डी कॅट होती व लास्ट ब्रुनो होता. सनी धावू लागला, पण खूप मटार खाल्ल्याने काय झाले, त्याच्या पोटात दुखायला लागले. तो जरा थांबला. तेवढ्यात गोल्डी त्याला हाय करून पुढे गेली. तिला गाठण्याकरता सनी कसाबसा धावत होता, पण एका पॉइंटला त्याला धावताच येईना, तो लंगडत उड्या मारत पुढे जात होता. गोल्डी कॅटचे पोट रिकामे असल्याने तिला खूप छान व जोरात पळता येत होते. ब्रुनो तो बिचारा धापा टाकत रस्त्यातच बसून राहिला. व शेवटी शर्यत कोणी जिंकली? गोल्डी कॅटनेच जिंकली. तेव्हापासून काय झाले मित्रांनो, गोल्डी कॅट जोसेफ अंकल घरी आले की हक्काने त्यांच्या मांडीवर चढून बसते व सनी आणि ब्रुनो खाली मान घालून सोफ्याखाली बसतात. बाय बाय. आवडली ना गोष्ट?